हे जे ब्रिटनचे फिजिसिस्ट आहेत ना, ज्यांचं नाव आहे टिम बर्नर्स-ली, ज्यांनी WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब शोधून काढलं, त्यांनी कधी विचारही केला नसेल की सगळ्यात जास्त इंटरनेट सोशल मीडियासाठीच यूज केलं जाईल भविष्यामध्ये. हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैक आपके साथ है. बऱ्याचशा जणांची जी काही इंटरनेट वापरण्याची सुरुवात झाली ना, ती फेसबुकसाठी झाली, ऑर्कुटसाठी झाली जे तेव्हा होतं, किंवा मग ते जीमेलवरती आपण ते जी टॉक वगैरे करायचो ना, तिकडे चॅटिंग करायचो, त्या गोष्टीसाठी सुद्धा इंटरनेट वापरायला सुरू केलं लोकांनी.
हा सचिन बोलतोय. फर्स्ट टाइम इंटरनेट मॅडम मी 2001 साली वापरलं होतं, जेव्हा फेसबुकचा जरा क्रेज वाढला होता आणि त्यावेळेस अकाउंट ओपन करून आपले फ्रेंड्स किती आहेत, किती वाढलेत ते चेक करणं नका जास्त नाही का इंटरेस्टिंग राहत होतं. त्यावेळी मी फर्स्ट टाइम नाही का मी नेट कॅफेवर गेलो आणि तेव्हा नाही का अकाउंट वगैरे ओपन केला, मग तेव्हापासून इंटरनेट सुरू झालं माझ्या जीवनात.
अच्छा, म्हणजे तुम्ही सोशल मीडियासाठी सगळ्यात पहिल्यांदा इंटरनेट युज केलं.
हा राईट, 2001 साली मी पासून सुरू केलं मी.
मग आजच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त इंटरनेट कशासाठी युज करता?
मी सध्या मॅडम फक्त ब्राउझर वापरतो मॅडम, इन्फो वगैरे काढण्यासाठी, एखादा काही शब्द जरा काही तुझत नसेल किंवा जमत नसेल त्याबद्दलची पूर्ण माहिती करायची असेल तर गुगल वापरतो.
तुम्ही सुद्धा ऑनेस्टली सांगा मला की इंटरनेट सगळ्यात जास्त कशासाठी यूज करता. जर विचारलं ना, खरंच सर्वे वगैरे केला ना, तर सगळ्यात जास्त इंटरनेटचा वापर सोशल मीडियासाठीच दिसेल. मी पण सोशल मीडियासाठी यूज करते, पण जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतील किंवा अजून बऱ्याचशा ज्या अशा ऑनलाईन बिल वगैरे भरणं आहे, रिचार्ज करणं आहे, किंवा अजून अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ज्या घरी बसल्या आपल्याला इंटरनेटमुळे सोप्या झाल्या, त्या गोष्टीसाठी सुद्धा तितकंच जास्त इंटरनेट वापरलं जातं. पहिल्यांदा शाळेत वापरलं होतं इंटरनेट, पण तुम्ही सगळ्यात पहिलं इंटरनेट कधी वापरलं होतं सांगा. माझा नंबर माहित आहे तुम्हाला, 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.